नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: उर्जा संवर्धन आनी निवळ उर्जा संक्रमणाच्या मळार भारतान महत्वाची पावलां उबारल्यात अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले. आयज राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिसाच्या कार्यावळींत ते उलयताले. बर्च बाय रोमियो लँड दुर्घटना प्रकरणी अधिकारी तशेंच हेर संबंधितांची चौकशी दंडाधिकारी चौकशी समिती वरवीं सुरू आसा. राज्यांत गोंय मुक्ती दीस सुवाळ्याची तयारी नेटान सुरू असून हो सुवाळो गोंय विद्यापीठाच्या मैदानाचेर हॅलिपॅड वाठारांत जातलो. आनी खेळा मंत्री रमेश तवडकर हांणी खेळा संस्कृती घटमूट करपाच्या गरजेचेर भर दिला. पुराय खबरो: आयज राष्ट्रीय उर्जा संवर्धन दीस. उर्जा संवर्धनाच्या म्हत्वाविशी जागृताय करपा खातीर आनी उर्जा कार्यक्षमतायेच्या मळार राष्ट्रान केल्ल्या कामगिरीचो भोवमान करपा खातीर हो दीस दर वर्सा मनयतात. ह्या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नवी दिल्लीन राष्ट्रीय उर्जा संवर्धन पुरस्कार 2025 आनी उर्जा संवर्धनाचेर राष्ट्रीय चित्रकला सर्त 2025 विजेत्यांचो भोवमान केलो. उर्जा संवर्धन आतां फकत पर्याय न्हय तर सध्याच्या काळातली गरज आसा अशें राष्ट्रपती हांणी मेळाव्याक संबोधित करतना सांगले. वाचयल्ल्या उर्जेचो दरेक भाग सैमाकडेन जापसालदारकेची भावना दाखयता आनी फुडल्या पिळगे खातीर काळजी आनी संवेदनशील दाखयता अशें राष्ट्रपती मुर्मू हांणी सांगले. उर्जा संवर्धन आनी निवळ उर्जा संक्रमणाच्या मळार भारतान म्हत्वाची पावलां उबारल्यात अशें राष्ट्रपती मुर्मू हांणी सांगले. देशान थारायिल्ल्या वेळा मुखार निवळ उर्जेची वचनबद्धताय पुराय केल्या जी उर्जा कार्यक्षमताय वाढोवपाच्या आनी डिकार्बनीकरणाच्या दिखेन म्हत्वाची कामगिरी थारता अशें राष्ट्रपती हांणी मुखार सांगले.
क्लीन एनर्जी की प्रतिबद्धताय समय सीमा से पहले ही पूरी कर ली है. ये हमारी ऊर्जा दक्षता और डीकार्बोनाइजेशन की दिशा में बड़ी उपलब्धि है. राष्ट्रीय स्तर पर प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना शुरू की गई है, जिसके तहत घरों में रूफटॉप सोलर सिस्टम्स लगाए जा रहे हैं. इसमें उन घरों को मुफ्त बिजली मिलेगी और फॉसिल फ्यूल पर निर्भरता कम होगी.
बर्च बाय रोमियो लँड दुर्घटना प्रकरणी अधिकारी तशेंच हेर संबंधितांची चौकशी दंडाधिकारी चौकशी समिती वरवीं सुरू आसा. दंडाधिकाऱ्याच्या समितीन हडपडेचे सरपंच रोशन रेडकार तशेंच जमनीचे मूळ धनी प्रदीप खाडी आमोणकार तशेंच सुनील दिवकार हांची चौकशी केल्या. कागदपत्रां तशेंच परवान्याची पळताणी आनी संबंधितांची चौकशी सुरू आसा. संबंधितांच्या चौकशेक लागून अहवालाक थोडो कळाव जातलो अशी माहिती दंडाधिकारी अंकित यादव हांणी दिली. निलंबीत जाल्ल्यो प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यो तेन्नाच्यो वांगडी सचिव शर्मिला मोंतेरो हांची लेगीत चौकशी जाल्या. हडफड्यांच्या बर्च बाय रोमियो लॅनीन फाटल्या शेनवारा राती उजो लागून ही दुर्घटना जाल्ली. हे घडणुकेक 8 दीस पुराय जाल्यात. घडणुकेच्या दुसऱ्या दिसाच मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दंडाधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आदेश दिल्ले. ते प्रमाण दंडाधिकाऱ्या कडल्यान चौकशी सुरू आसा. राज्यांत गोंय मुक्ती दीस सुवाळ्याची तयारी नेटान सुरू आसा. राज्य पावड्यावेलो गोंय मुक्ती दीस सुवाळो 19 डिसेंबराक सकाळी 9:15 ताळगांव पठारावयल्या गोंय विद्यापीठाच्या मैदानार जातलो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत सुवाळ्यान राष्ट्रीय तिरंगो बावटो उबोवन संचलनाची पळोवणी करतले आनी मानवंदना दितले. उपरांत गोंयच्या जनतेक उद्देशून भाषण करतले. राज्य पावड्यावेल्या गोंय मुक्ती दीस सुवाळ्याक मंत्रीमंडळातले वांगडी आमदार उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एडवोकेट जनरल सरकारी सचिव अधिकारी हाजीर रावतले. राज्य पावड्यावेल्या गोंय मुक्ती दीस सुवाळ्यान शाळांची भुरगीं सांस्कृतीक कार्यावळ सादर करतली. तशेंच मडगांवां जिल्लो पावड्याचेर जावपी मुक्ती दीस सुवाळ्याक भौशीक बांदकाम मंत्री श्री दिगंबर कामत राष्ट्रीय तिरंगो बावटो उबयतले. जाल्यार फोंडेच्या क्रांती मैदानाचेर जावपी मुक्ती दीस सुवाळ्यान वीज मंत्री सुदीन ढवळीकर राष्ट्रीय तिरंगो बावटो उबयतले. त्याच वांगडा तालुका पावड्यावेल्या मुक्ती दीस सुवाळ्यान म्हापशे हांगा पर्यटन मंत्री रोहन खंवटे, वास्को हांगा येरादारी मंत्री माविन गुदिन्हो, काणकोणा कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर, पेडणे हांगा नुस्तेमारी मंत्री श्री निळकंठ हळर्णकर, सांगे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, केपे हांगा उदका स्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, दिवचले आमदार श्री पेमेंद्र शेट तिरंगो बावटो उबयतले. स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळकर स्मृती संमेलनाचे फर्मागुडयेर गोपाळ गणपती देवळाच्या प्रकारान काल सांजे उक्तावण जाले. साखळी रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर हांच्या हस्तुकी ह्या 2 दिसांच्या संगीत संमेलनाचे उक्तावण जाले. अशा संगीत संमेलनांनी तरणाट्या पिळगेची उणी उपस्थिती हो चिंतेचो विशय आसा अशें तांणी सांगले. भारतीय शास्त्रीय संगीत परंपरा मुखार वतली जाल्यार तरणाट्यांनी शास्त्रीय संगीताकडे येऊचे पडटले अशें चिमुलकर हांणी सुचयले. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत हांचे मुखेल उलोवप जाले. संगीत हे फकत मनरिजवणेचे साधन न्हय, तर ते आत्मनुभूती घेवपाचे सशक्त साधन आसा अशें अनिल सामंत हांणी सांगले. संमेलनाच्या उक्तावण सत्रांत अध्यक्ष जयंत मिरिंगकर हांणी प्रास्ताविक केले. अनिल पिळगांवकर, वेणी माधव गुवरकर आनी मनोहर तिळवे हांचो ह्या वेळार सन्मान जालो. उक्तावण सत्रा उपरांत फामाद गायिका सावनी शेडे हांची मैफल जाली. आयज ह्या संमेलनाचो समारोप जातलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
खेळा मंत्री रमेश तवडकर हांणी आयज खेळा संस्कृती घटमूट करपाच्या गरजेचेर भर दिलो. आयज मिरामार हांगा फिट इंडिया संडेज ऑन सायकल ही भारत सरकारची कार्यावळ जाली. त्या वेळार ते उलयताले. जायत्या युरोपियन देशांनी सायकल चलोवप हो दिसपट्ट्या जिणेचो एक भाग कसो जालो हाची माहिती श्री तवडकर हांणी दिली. राज्यातल्या लोकांक सप्तकातल्यान एकदा तरी सायकल चलोवपाची संवय जावची म्हूण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला सुरू जाल्ली फिट इंडिया कार्यावळ नेमान दर आयतारा घडोवन हाडची पडटली अशें तवडकर हांणी मुखार सांगले. ह्या कार्यावळीक तेलगू फिल्म अभिनेते श्री मंचू मनोज कुमार, अभिनेतो मोहम्मद अली, सुभेदार मनीष कौशिक तशेंच ब्रुनो कुतिनो, ब्रह्मानंद सांकवाळकर आनी भारतीय बायलांच्या फुटबॉल पंगडाच्यो आदल्यो मुखेल प्रशिक्षक मेमोल रॉकी आनी हेर कलाकारांचो आसपाव आशिल्ल्या देशभरातले नामनेचे कलाकार आनी खेळगडे हाजीर आशिल्ले. ह्या वेळार उलयतना अभिनेतो मोहम्मद अली हांणी सगळ्या थरातले लोक फिटनेस खातीर एकठांय येतात ते पळोवन खोशी उक्तायली. मंचू मनोज कुमार हांणी सहभागींक संबोधित करताना शिस्त आनी सुसंगती वरवीं आपली स्वताची फिटनेस कशी सांबाळपाक येता हाचें मार्गदर्शन केलें. सकाळी योग सत्रां, उर्बेभरी झुंबा, नृत्य नीम, लाय गोंयकार संगीत आनी कार्यावळ सुरू जाली. तशेंच मिरामार सर्कल ते दोना पावल सर्कल ह्या वाठारांत हो सायकलींग उपक्रम जालो. नवी दिल्लीन सुरू आशिल्ल्या 69व्या राष्ट्रीय शालेय जलतरण क्रीडा सर्तीन गोंयांक 2 पदकां मेळ्ळ्यात. पुर्वी नाईक हिणे रुप्या पदक जाल्यार पुजा रावळ हिणे कांस्य पदक जोडला. 14 वर्सा सकयल चलयांच्या 200 मीटर फ्रीस्टायल सर्तीन पुर्वीन पदक जोडला. पुजा रावळ हिणे 17 वर्सा सकयल्या गटांत कांस्य पदक जोडला. 15व्या SKF गोवा रिव्हर मॅरेथॉनाक आयज चिखली हांगा सुरवात जाली. ह्या सर्तीन 9000 धांवपटूंनी वांटो घेतिल्लो, तातूंत 28% बायल धांवपटूंचो आसपाव आशिल्लो. ह्या वर्साची थीम स्पेस फॉर पीस अशी आशिल्ली. हातूंत व्हडा प्रमाणांत विदेशी धांवपटू वांटेकार जाल्ले. 10 किलोमीटर दादल्यांच्या गटांत ह्युमेन सेनापंत आसाम हांणी पयले, महाराष्ट्राचो ओंकार बाकर हांणी दुसरे, जाल्यार गोंयचो हरिश्चंद्र वेळीप हांणी तिसरे स्थान मेळयले. 10 किलोमीटर बायलांच्या गटांत गोंयची ऋतुजा पाटील हिणें पयले, कोल्हापूरची श्रेया पाटील हिणें दुसरे आनी गोंयची गाजी तन्ना हिणें तिसरे स्थान मेळयले. हवामान. राज्यांत फाटले कांय दीस शियाचो कुडकुडो वाडत आसा. शुक्रारचे तुळेन शेनवारा पणजेचे तापमान मात्शे वाडिल्ले, तरी गांवगिऱ्या वाठारा वांगडा शारांतूय शी कायम आशिल्ले. पणजे वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजे चडांचो तापमान 33.6 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणे 19 डिग्री सेल्सियस, तशेंच मुरगांवांत चडांचो 33.6 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणे 18.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. वेधशाळेच्या अदमासा प्रमाण फुडले 4-5 दीस फांतोडेर मध्यम स्वरुपाचे धुके पडपाक शकता. परतून एक फावट मुखेल खबरो. उर्जा संवर्धन आनी निवळ उर्जा संक्रमणाच्या मळार भारतान म्हत्वाची पावलां उबारल्यात अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले. आयज राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिसाच्या कार्यावळीत त्यो उलयताल्यो. बर्च बाय रोमियो लँड दुर्घटना प्रकरणी अधिकारी तशेंच हेर संबंधितांची चौकशी दंडाधिकारी चौकशी समिती वरवीं सुरू आसा. राज्यांत गोंय मुक्ती दीस सुवाळ्याची तयारी नेटान चालू असून सुवाळो गोंय विद्यापीठाच्या मैदानाचेर हॅलिपॅड वाठारांत जातलो. आनी खेळा मंत्री रमेश तवडकर हांणी खेळा संस्कृती घटमूट करपाच्या गरजेचेर भर दिलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.